नमस्कार, मी आहे आकाश चोप्रा आणि मी एका करोडपतीला भेटायला आलोय. माय इलेव्हन सर्कल ऍप वर फॅन्टसी क्रिकेट खेळताना यांनी 1 कोटी रुपये जिंकलेत. आजची आमची विजेती एक महिला आहे. आपल्या मुली मैदानावर एवढा दबदबा दाखवतात तर ऑनलाईन क्रिकेटमध्ये का नाही. चला त्यांना भेटूया. चला तर नमस्कार, मी आहे आकाश चोप्रा आणि मी एका करोडपतीला भेटायला आलोय. माय इलेव्हन सर्कल ऍप वर फॅन्टसी क्रिकेट खेळताना यांनी 1 कोटी रुपये जिंकलेत. आजची आमची विजेती एक महिला आहे. आपल्या मुली मैदानावर एवढा दबदबा दाखवतात तर ऑनलाईन क्रिकेटमध्ये का नाही. चला त्यांना भेटूया. चला तर नमस्कार, मी आहे आकाश चोप्रा आणि मी एका करोडपतीला भेटायला आलोय. माय इलेव्हन सर्कल ऍप वर फॅन्टसी क्रिकेट खेळताना यांनी 1 कोटी रुपये जिंकलेत. आजची आमची विजेती एक महिला आहे. आपल्या मुली मैदानावर एवढा दबदबा दाखवतात तर ऑनलाईन क्रिकेटमध्ये का नाही. चला त्यांना भेटूया. चला तर